मैं तेरा बन जाऊंगा किंवा तेरा बन जाऊंगी असं आपण म्हणतो चहासाठी, कधीही त्याला वेळ वगैरे लागत नाही हो. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं है कि यहाँ पर लौट कर आ चुकी है. बात चल रही है चाय की, बिस्किट की और उसके साथ आने वाले खारी की. एक थी चाय और एक था बिस्किट, एक थी चाय और एक था बिस्किट, मत पूछो फिर क्या हुआ, डूब गया बेचारा चाय के प्यार में. ये जो बात है ना एकदम सही कहे हैं, जिस किसी ने लिखा है बहुत अच्छा लिखा है. पर क्या है, चाय और बिस्किट की जोड़ी जैसी है वैसी ही हमारी भी जोड़ी है. आणि चहा सोबत खारी म्हणजे अगदी जीवापेक्षा प्यारी आहे. नेमकं चहा आणि खारी याबद्दल नांदेडकरांचं काय म्हणणं आहे? चहा खूप आवडतो. ओके, किती चहा पितेस दिवसातनं?
4 to 5 times.
ओके, मग चहा सोबत खायला काही आवडतं का नुसतं चहा पिते?
नाही,
बिस्किट खारी तो सगळं. हे सगळं म्हणजे तू 4-5 times घेतेस?
नाही,
सकाळ संध्याकाळ. अच्छा अच्छा अच्छा. सगळ्यात जास्त काय आवडतं तुला चहा सोबत खायला?
सगळ्यात जास्त टोस्ट.
ओके ओके. आणि जर का इमॅजिन कर की चहा सोबत तुला हे जे खारी वगैरे टोस्ट किंवा ज्या बाकीच्या बनमस्का वगैरे गोष्टी आहेत त्या मिळाल्याच नाही तर कसं होईल बरं?
बापरे, इमॅजिन पण केलं तर अंगाला काटे येतात.
मी सुद्धा इमॅजिन करू शकत नाही कारण की या सगळ्या गोष्टी मलाही तितक्या जास्त प्रिय आहेत. चहाचं आणि माझं जे काही नातं आहे तुम्हाला माहीतच आहे. मला सांगा की तुम्हाला चहासोबत सगळ्यात जास्त काय खायला आवडतं? खारी, टोस्ट, बनमस्का, पराठा किंवा मग अजून काय काय भरपूर गोष्टी असतात बरं का? पटकन कॉल करून सांगा 9607007935 या माझ्या नंबरवर. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर जाते रहो.